नमस्कार मित्रांनो, मी प्राचार्य डॉक्टर गणेश डोंगरे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. खरं तर पॉलिटेक्निकची ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे आणि प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांना एक चिंता असते की ॲडमिशन प्रोसेस नक्की कशी आहे किंवा ऑप्शन फॉर्म्स कसे भरावेत. परंतु काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे. ऑप्शन फॉर्म भरणे किंवा ॲडमिशनची ऑनलाईन प्रोसेस राबवणे अतिशय सोपं झालेलं आहे. टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण हे अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकता. आणि काही अडचण आलीच तर छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचं कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक आहेच ना, पैठण रोडवरती कांचनवाडी या ठिकाणी. आपणा सर्वांना मदत करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. आमचे 10 ते 15 फॅकल्टीज आपल्याला नक्की त्या ठिकाणी हेल्प करतील. धन्यवाद. आपण याचा नक्की फायदा घ्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. थँक्यू सो मच.